चीनीमंडी.com पॉडकास्ट।
होलसेल महागाई दर सप्टेंबर मध्ये वाढून झाला 1.32%। सामान्य माणसाला महामारी पासून दिलासा मिळताना दिसत नाही। खाद्य वस्तूंच्या दरामधील तेजीमुळे होलसेल किमतींवर आधारित महागाई सप्टेंबर 2020 मध्ये वाढून 1.32% झाली आहे। बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार मासिक WPI वर आधारित महागाईचा वार्षिक दर सप्टेंबर मध्ये 1.32% राहिला, जो गेल्या वर्षाच्या समान अवधीमध्ये 0.33% होता। होलसेल किमतींवर आधारित महागाई ऑगस्ट मध्ये 0.16% होती। यापूर्वी WPI वर आधारित महागाई सातत्याने 4 महिन्यांमध्ये नकारात्मक, एप्रिलमध्ये नकारात्मक 1.57%, मे मध्ये नकारात्मक 3.37%, जून मध्ये नकारात्मक 1.81% आणि जुलै मध्ये नकारात्मक 0.58% होती। वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकड्यांनुसार खाद्य वस्तूंची महागाई 8.17% राहिली, तर ऑगस्ट मध्येही 3.84% होती। निरीक्षणाखालील अवधीमध्ये धान्याच्या किमतींमध्ये घट झाली, तर डाळी महाग झाल्या। दरम्यान भाज्या महाग होण्याचे दर 36.54% उच्च स्तरावर होते। बटाट्याची किंमत 1 वर्षापूर्वीच्या तुलनेत 107.63% अधिक होती, तर कांद्यांच्या किमतीमध्ये घट पाहायला मिळाली।